आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावर मी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी हांकां आनी आदले प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री हांकां तांच्या जयंती निमतान आर्गां ओंपता. आज देशभरांत दसरो व्हड उमेदीन आनी उत्साहान मनयतात. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या अर्थिक वेव्हार समितीन देशभरांत 57 नवी केंद्रीय विद्यालयां उघडपाक मान्यताय दिली. भारत आनी वेस्ट इंडीज हांचे मदीं 2 टेस्ट मॅचीची माळ आज सुरू जाता. आतां पुराय खबरो. राष्ट्रपिता महात्मा गांधी हांच्या जयंती निमतान आज पुराय देश तांकां आर्गां ओंपता. देशभरांत आनी परदेशांतल्या भारतीय मिशनांनी साबार कार्यावळी जातात. राष्ट्रीय राजधानीत महात्मा गांधी हांची समाधी राजघाटार सर्वधर्म प्रार्थना सभा घडोवन हाडल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्रपिता महात्मा गांधी हांकां तांच्या 156व्या जयंती निमतान आर्गां ओंपल्या. तशेंच आदले प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री हांच्या जयंती दिसा देश तांचें स्मरण करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज आदले प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री हांकां तांच्या 121व्या जयंती निमतान आर्गां ओंपल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, घरनिर्माण आनी शारी वेव्हार मंत्री मनोहर लाल हांणी आज सकाळी राजघाटार महात्मा गांधी हांकां फुलांची आर्गां अर्पण केली. आज देशभरांत विजयादशमी वा दसरो व्हड उमेदीन उत्साहान मनयतात. ह्या दिसा नवरात्रां आनी दुर्गा पुजेचो समारोप जाता आनी हो दीस वायटाचेर बऱ्याच्या जैताचें प्रतीक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दिल्लीन माधवदास पार्कांत दसरो उत्सवाक हाजीर रावतल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पूर्व दिल्लींतल्या पटगंजान रामलीला समितीन सांजवा 6 वरांचेर आयोजीत केल्ल्या पारंपारीक रावण दहन कार्यावळींत हाजीर रावतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी देशवासियांक विजयादशमीच्यो परबी दिल्या. हो सण अधर्माचे धर्माच्या विजयाचें प्रतीक आसून तो आमकां सत्य आनी न्यायाच्या मार्गाचेर चलपाक प्रेरणा दिता अशें तांणी आपल्या संदेशान म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशवासियांक दसऱ्याच्यो शुभेच्छा दिल्या. घरमंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षतेखालच्या उंचेल्या पांवड्यावेल्या समितीन 9 राज्यांनी 4,645 कोटी रुपया परस चड टेस्पेसाच्या आपत्ती प्रतिरोधक प्रकल्पांक मान्यताय दिली. ह्या प्रकल्पांचो फायदो आसाम, केरळा, मध्य प्रदेश, ओडिसा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश अशा 9 राज्यांक जातलो.
नरेंद्र मोदी सरकारान फाटल्या 11 वर्सात डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणाविशी शून्य सहिष्णुताय धोरण आपणायला. सरकारी येवजण्यांची 100% अंमलबजावणी करून डाव्या विचारसरणी प्रभावित वाठारांनी पुराय उदरगत करपाचो यत्न केला. फाटल्या महिन्यात स्वातंत्र्य दिसा केल्ल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की नक्षलवाद आणि माओवादाक लागून रेड कॉरिडॉर म्हणून वळखताले वाठार आता हरित उदरगतीचे कॉरिडॉर जावपाक लागल्यात.
एक समय था कभी 125 से ज्यादा जिलों में नक्सलवाद अपनी जड़े जमा चुका, माओवाद की चंगुल में हमारे जनजातीय क्षेत्र, हमारे जनजातीय नौजवान फंसे हुए थे. आज 125 जिलों में से कम होते होते हम 20 पर ले आए. उन जनजातीय समाज की सबसे बड़ी हमने सेवा की.
डाव्या विचारसरणीचो अतिरेक आडोवपा खातीर मोदी सरकारान 2 मुखेल नेम थारायल्यात. पयले म्हळ्यार हिंसाचार उणो करपा खातीर नक्षल बाधित वाठारांनी कायदो आनी सुवेवस्था स्थापन करप आनी दुसरो म्हळ्यार बाधित वाठारांनी व्यत्यय आयिल्ल्यान निर्माण जाल्ल्या उदरगतीतलो फरक नेटान भरून काडप. नक्षल बाधित वाठाराच्या उदरगती खातीर अर्थसंकल्पीय तरतूद 300% वाढयल्या. मोदी सरकाराच्या काळात 2004 ते 2014 वर्षाच्या तुळेत नक्षली हिंसाचाराच्यो घडणुको 53% उणो जाल्यात. तशेंच सुरक्षा दळांचे लुकसाण 73% उणें जाला. फुडल्या वर्सा 31 मार्चा मेरेन नक्षलवाद पुरायपणान ना करपाचे लक्ष भारत सरकारान थारायला. सरकारान डाव्या विचारसरणीच्या अतिरेकवादाक प्रादेशिक आनी कार्यकारी नदरेन खूब दुबळो केला. सुरक्षा, उदरगत आनी हक्काचेर आधारित सशक्तीकरणाच्या संयोगान बाधित प्रदेशातल्या परिस्थितीत बदल घडोवन हाडला. ह्या शाश्वत राजकीय इच्छाशक्त आनी प्रशासकीय वचनबद्धतायेक लागून नवजातीय दहशतवाद मुक्त भारताचे सपन पयली परस लागी पावला.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी उत्सवानिमित्तान आज सकाळी नागपुरातल्या रेशम बागांत एक व्हड कार्यावळ जातली। या कार्यावळींत आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हाजीर आसतले, सरसंघचालक डॉ भागवत विजयादशमी निमतान मुखेल भाषण दितले। नागपुरात जावपी या कार्यावळीक देश विदेशांतल्या मानेस्तांक आपयल्यात। अंदूच्या खाशेल्या कार्यावळींत सुमार 21,000 स्वयंसेवक हाजीर रावपाचे आसात। केंद्रीय मंत्रिमंडळान केंद्र सरकाराच्या कर्मचाऱ्यांक म्हारगाय भत्तो डीए आणि निवृत्ती वेतनधारकांक म्हारगाय दिलासो डीआर 3% वाढोवपाक मान्यताय दिल्या। नवी दिल्लीन काल जाल्ले मंत्रिमंडळ बसके उपरांत मिडियाक माहिती दितना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले, हाचो फायदो सुमार 49.2 लाख केंद्र सरकाराच्या कर्मचाऱ्यांक आणि 68.7 लाख पेन्शनरांक जातलो। अंदू 1 जुलै सावन हे लागू जातले। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थिक व्यवहार समितीन देशभरात 5,862 कोटी रुपया परत चढ देशपेस करून 57 नवी केंद्रीय विद्यालय उघडपाक मान्यताय दिल्या।
देश भर में नए केंद्रीय विद्यालय खोले जाएंगे।
न्यू केंद्रीय विद्यालय विल बी ओपन्ड अक्रॉस द कंट्री। 57 न्यू केंद्रीय विद्यालय विल बी सेट अप। ऑफ दीस 20 विल बी एस्टैब्लिश्ड इन डिस्ट्रिक्ट्स वेयर नो केंद्रीय विद्यालय करंटली एग्जिस्ट, 14 इन एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स एंड 4 इन डिस्ट्रिक्ट्स अफेक्टेड बाय लेफ्ट विंग एक्सट्रीमिज्म। इन एडिशन 5 केंद्रीय विद्यालय विल बी ओपन्ड इन हिली एरियाज एंड द नॉर्थ ईस्ट रीजन। दीज न्यू स्कूल्स आर एक्सपेक्टेड टू बेनिफिट 18,000 स्टूडेंट्स एंड विल ऑल्सो क्रिएट अबाउट 4,600
भारतीय हवामान खात्यान ओडिशाच्या कांय सुवातींनी दाट उटंगाराचो रेड अलर्ट जारी केला। आयसीसी बायलांच्या वन डे क्रिकेट विश्वचषकाच्या दुसऱ्या मॅचीन ऑस्ट्रेलियन न्यूझीलंडाक 89 धावण्यांनी हरयलो। आज बांगलादेश आणि पाकिस्तान हांचे मदीं खेळ जातलो। भारत आणि वेस्ट इंडीज हांचे मदीं 2 टेस्ट मॅचीची माळ आज सुरू जाता। पहिली मॅच अहमदाबादात सकाळी 9:30 वरांचेर जातली। या माळेची दुसरी कसोटी मॅच 10 ऑक्टोबराक सावन नवी दिल्लीत जातली।
आयज भारताकडेन फकत शांतताप्रिय राष्ट्र म्हणून न्हय तर एक बळिश्ट निर्णायक आणि तंत्रीक नदरेन आत्मनिर्भर जागतिक सत्ता म्हणून पळयतात। लोकसभेत ऑपरेशन सिंदूराचेर खासा चर्चा करतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची उतरा संसारीक मळार भारताची बदलपी प्रतिमा अधोरेखित करतात।
22 मिनिट में 22 अप्रैल का बदला निर्धारित लक्ष्य के साथ हमारी सेना ने ले लिया। पहले जहां कभी नहीं गए थे वहां हम पहुंचे। पाकिस्तान के कोने कोने में आतंकी अड्डों को धुआं धुआं कर दिया।
22 एप्रिलाक जम्मू काश्मीरातल्या पहलगामात झाल्या आतंकवादी हल्ल्या उपरांत भारतान 6 आणि 7 मेच्या राती ऑपरेशन सिंदूर घडोवन हाडले। ऑपरेशन सिंदूरान थोड्याच काळात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातले 9 आतंकवादी अड्डे निष्क्रिय केले। हे वरवीं हो संदेश स्पष्ट जाता की भारत गरज पडटा त्यांना बेगोबेग आणि अचूक कारवाय करता। ऑपरेशन सिंदूरान भारतीय सशस्त्र दळांचे बळगे आणि तंत्रीक कौशल्य दाखवले। मेड इन इंडिया हवाई संरक्षण प्रणाली आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी उत्कृष्ट कामगिरी केली, जाल्यार देशी ड्रोन आणि एआय आधारित प्रणालींनी अतुलनीय तांक दाखवली। पाकिस्तानाची हवाई संरक्षण यंत्रणा आणि महत्वाच्या धोरणात्मक प्रतिष्ठानाचा नाश करप हे भारताच्या वाढत्या लष्करी बळग्याची गवाय दितात। पहलगाम आतंकवादी हल्ल्यात मरण आयल्या कानपुरातल्या शुभम द्विवेदीच्या विधवा बायलेन ऑपरेशन सिंदूरा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे मना काळजा थांब उपकार मानल्यात आणि आपल्या गोवाच्या बलिदानाक आर्गा ओपताना म्हणला की
वो आज जहां पे भी है आज वो शायद थोड़ी शांति में होगा। बहुत धन्यवाद करती हूँ कि उन्होंने मेरे पति की मौत का बदला लिया है। धन्यवाद कहूंगी मैं बहुत छोटी हूँ उन्हें कुछ भी कहने या नहीं कहने वाली, लेकिन हाँ जिस तरीके से हमारे पूरे परिवार को उन पे विश्वास था उन्होंने उसी तरीके से जवाब दे के हमारे विश्वास को कायम रखा है एंड आई एम रियली रियली थैंकफुल।
ऑपरेशन सिंदुरान भारताचे लष्करी आणि तांत्रिक कौशल्य न्हय तर न्यायाचे एक नवे रूप दाखवले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर अजून सोपूक ना, जाल्यार सध्या ते स्थगित केला. परतून जर पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी हल्लो झालो जाल्यार भारत ताचो बदलो घेतलो.
निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधीन आदले प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री हांकां तांच्या जयंती निमतान आर्गां ओंपता आनी देशभरांत दसरो व्हड उमेदीन उत्साहान मनयतात. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 5:30.